कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. G7 देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटली दौऱ्यावर. देशातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर यावर्षी इटलीमध्ये 5%. कुवेतमधल्या मंगाव शहरात लागलेल्या आगीत 40 भारतीय नागरिकांचा मृत्यू तर 50 भारतीय जखमी. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईसह अन्य शहरांमध्ये येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा काल यजमान अमेरिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अपुलिया इथं उद्या होणाऱ्या G7 देशांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. G7 परिषदेत भारताला संपर्क देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं असून पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. G7 परिषदेत भारताला आमंत्रित करण्याची ही 11वी वेळ असून यामध्ये पंतप्रधान मोदी उद्या 5व्यांदा सहभागी होत आहेत. ते उद्या संपर्क देशांसाठीच्या सत्रात सहभागी होतील. या परिषदेत जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांशी भारत आणि इतर विकसनशील देशांच्या महत्वपूर्ण प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याची संधी मिळणार असल्याचं विनय क्वात्रा यांनी सांगितलं. या शिखर परिषदेच्या निमित्तानं G7 राष्ट्रांच्या नेत्यांशी पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार असून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही ते भेट घेणार आहेत. दरम्यान या महिन्यात स्वित्झर्लंड इथं होणाऱ्या युक्रेन शांतता परिषदेत भारत सहभागी होणार असून त्यात जगातील 90 देश सहभागी होणार आहेत अशी माहितीही वात्रा यांनी यावेळी दिली. देशातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर यावर्षी एप्रिलमध्ये 5% राहिला आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये हा दर 4.6% होता. यावर्षी खाण क्षेत्रातील वाढीमुळे तो 6.7% पोहोचला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी उत्पादन क्षेत्रात 3.9 तर वीज क्षेत्रात 10.2% वृद्धी झाली आहे. उत्पादन वाढीच्या दरात वाढ होण्यामागे प्राथमिक वस्तू, पायाभूत क्षेत्रातील वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील वाढ मुख्यतः कारणीभूत आहे. दरमहा वाढीच्या तुलनेत मात्र औद्योगिक उत्पादन वाढीच्या दरात एप्रिल महिन्यात घट झाली. एप्रिल महिन्यात हा दर 5% राहिला. मार्चमध्ये तो 5.4% तर फेब्रुवारीत तो 5.6% होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं श्रीलंकेसाठी विस्तारित निधी सुविधेचा दुसरा आढावा मंजूर केला आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सांगितलं की IMF मंडळाची मान्यता ही आर्थिक सुधारणांना पुढे नेण्यासाठी श्रीलंका सरकारनं दाखवलेल्या निष्ठेचा पुरावा आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये IMF 2.9 अब्ज अमेरिकी डॉलर्स वित्त पुरवठा मंजूर केला होता. तो 48 महिन्यांच्या कालावधीत श्रीलंकेसाठी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी दुबईमध्ये योगा विथ आयुष, महिलांच्या आरोग्याचं सक्षमीकरण या शीर्षकाखाली एका परिचर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या पारंपरिक भारतीय वैद्यकीय पद्धतींशी जोडलेला योग महिलांच्या आरोग्यावर खोलवर कसा परिणाम करू शकतो याचा शोध घेणाऱ्या संकल्पनेवर हा कार्यक्रम केंद्रित होता. आरोग्य सल्लागार रामिंदरजीत कौर यांनी महिला सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी योगाच्या परिवर्तनीय शक्तीवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. योगाद्वारे महिलांचं सक्षमीकरण, विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात त्यांच्या विशिष्ट शारीरिक आणि भावनिक गरजांमुळे महत्वपूर्ण आहे असं नमूद करून कौर म्हणाल्या की 40 ते 55 वयोगटातील 85% महिलांना रजोनिवृत्तीची गंभीर लक्षणं जाणवतात. त्यावर योगाभ्यासाचा उपचार प्रभावी ठरू शकतो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कुवेतमधल्या मंगाव शहरात मजूर निवासासाठी असलेल्या 6 मजली इमारतीला लागलेल्या आगीत काल 40 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांना कुवेतमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही देह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणं अशक्य असल्याचं सिंग यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी सांगितलं. पंतप्रधानांनी काल एका बैठकीत या घटनेचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत भारतानं जाहीर केली आहे. जखमींना 5 सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. दरम्यान कुवेतमधील भारताचे राजदूत आदर्श स्वाईक यांनी दुर्घटनास्थळाला तसंच भारतीय जखमी नागरिक दाखल असलेल्या रुग्णालयांना भेट दिली तसंच त्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क आणि समन्वय करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईसह अन्य शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. यंदा मुंबईबरोबरच दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या शहरांमध्येही मेकमधील चित्रपट पाहता येणार आहे. 15 ते 31 जून दरम्यान या चारही शहरात हा महोत्सव होत असून जगभरातील सर्वोत्कृष्ट माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांसारखे कथाबाह्य चित्रपट यात प्रदर्शित केले जातील. मुंबई फिल्म डिव्हिजनच्या चित्रपट प्रदर्शन सभागृहात 15 जूनला या महोत्सवाची मुख्य सुरुवात होणार आहे. मिट महोत्सव दक्षिण आशियातील सर्वात भव्य आणि सर्वात जुना कथाबाह्य चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. या महोत्सवात दिव्यांग कलाकारांसाठी विशेष विभाग ठेवण्यात आला असून त्यांनी बनवलेल्या 4 निवडक चित्रपटांचं प्रदर्शन 19 जूनला करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेनं व्याजदर आहे तसाच ठेवला आहे. मात्र चलनवाढ आटोक्यात ठेवण्याची शिकस्त सुरू असल्यानं वर्षाच्या अखेरीस या व्याजदरात एकदा कपात होऊ शकते असे संकेत दिले आहेत. उच्च अधिकाऱ्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीनंतर काल बँकेनं ही घोषणा केली. सलग 7व्या बैठकीत हा व्याजदर 5.25% आणि 5.50% राखण्यात आला. फेडरल रिझर्व्हला यावर्षी 3 वेळा दरात कपात जाहीर होण्याची अपेक्षा होती कारण महागाई खाली येण्याची चिन्ह दिसत होती. मात्र प्रत्येक वेळी चलनवाढ वरचढत राहिल्यानं बँकेनं दर कमी केला नाही. महागाईचा दर 2% खाली आणण्याचं या बँकेचं उद्दिष्ट आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मे 2024 मध्ये भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 1 वर्षातील सर्वात कमी 4.75% आला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक 4.83% होता. जागतिक बालमजुरी विरोधी दिवस काल पाळण्यात आला. बालमजुरीविरुद्ध जागरूकता वाढवणं आणि बालमजुरीचे सर्व प्रकार बंद करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या उद्देशानं हा दिवस दरवर्षी पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघांच्या मते जगभरात सुमारे 16 कोटी मुलं बालमजुरीत गुंतवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावला जातो आणि त्यांचं कल्याण आणि भविष्य धोक्यात येतं. यावर्षीच्या जागतिक बालमजुरी विरोधी दिवसाची मध्यवर्ती संकल्पना चला आपल्या वचनबद्धतेवर काम करूया, बालमजुरी समाप्त करा अशी आहे. आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल यजमान अमेरिका संघाला 7 गडी राखून पराभूत केलं. न्यूयॉर्क इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं प्रथम 110 धावा केल्या. अमेरिकेच्या नितीश कुमारनं 23 चेंडू सर्वाधिक 27 धावा केल्या तर भारताच्या अर्शदीप सिंगनं उत्तम गोलंदाजी करत अमेरिकेचे 4 गडी बाद केले. भारताच्या फलंदाजीची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. विराट कोहली सौरभ नेत्रावळकरच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला तर दुसऱ्या षटकात रोहित शर्मा 3 धावांवर बाद झाला. मात्र सूर्यकुमार यादवनं अर्धशतक करून शिवम दुबेच्या साथीनं भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे अंतिम 8 संघांसाठी भारत पात्र ठरला असून अ गटात भारताला अजून 1 सामना खेळायचा आहे. हवामान. येत्या 4-5 दिवसात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तर अन्य काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस काल महाराष्ट्राच्या आणखी काही भागात सक्रिय झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातमी. G7 देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटली दौऱ्यावर. देशातील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर यावर्षी एप्रिलमध्ये 5%. कुवेतमधल्या मंगाप शहरात लागलेल्या आगीत 40 भारतीय नागरिकांचा मृत्यू तर 50 भारतीय जखमी. 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईसह अन्य शहरांमध्ये येत्या 15 ते 31 जून दरम्यान होणार. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा काल यजमान अमेरिका संघावर विजय. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.